अथ तो ब्रह्मचर्याश्रम यमनियमजिज्ञासा। आता आम्हाला ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम समजावून सांगा आणि नंतर आम्हाला विद्याव्रताची दीक्षा द्या। अहो आचार्य, आम्ही सर्व उभे राहून नमस्कार करून आपणास विनंती करतो। आम्हास आशीर्वाद देण्यासाठी जी वडील मंडळी आली आहेत त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर उभे राहून आम्हास आचार्यांकडे सोपवावे। अनुग्राह्यावयम्। कृपया आपण आमच्या या विनंतीचा स्वीकार करावा। भवद्भिः अस्मत अपत्यानि अनुग्राह्याणि। अहो आचार्य, आमच्या मुलांना विद्याव्रत घेण्यास योग्य समजा।